살리에 담마반두 아니 바기노 자이빔 So there are some seats here. There are about 15 or so seats at the front. Anybody who's old or needs some comfort, come forward. It's not just for the big wallers.
तर समोर बऱ्याच 40-50 खुर्च्या आहेत जर आपण वृद्ध असाल आणि आपणास थोडस आरामदायी बसायचं असेल तर आपण समोरच्या खुर्च्यांवर या केवळ मोठ्या लोकांसाठीच खुर्च्या आहेत असं नाही
So I'm very glad indeed to be at this particular place here in Mumbai.
मुंबई मध्ये या विशिष्ट ठिकाणी येऊन मला खूप आनंद होतोय
This is holy ground.
हे एक पवित्र असं ठिकाण आहे
Because the great Dr. Babasaheb Ambedkar himself spoke in this place.
कारण महान असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा या ठिकाणी येऊन बोललेले आहेत
And I feel a great privilege to be here where he stood.
आणि बाबासाहेब ज्या ठिकाणी उभे राहिले त्या ठिकाणी येऊन मला खूप आनंद होतोय
So I just hope that I can say something that's significant in his work.
आणि म्हणून बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल कार्याबद्दल जे काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत त्या सांगायला मला इथे आनंद होतोय
But also my own teacher, the founder of Trailokya Bauddha Mahasangha, Bante Sangharakshita, also spoke here.
आणि दुसरी गोष्ट माझे गुरु जे आहेत बंते संघरक्षित हे सुद्धा इथे येऊन बोलून गेले
सो इट्स रिअली अ व्हेरी ग्रेट ऑनर इनडीड टू मी टू बी हियर विथ यू टुनाइट
म्हणून इथे आपणा समोर येऊन मला खूप माझा सन्मान होतो आहे असं वाटत आहे
अँड आई एम एन्जॉयिंग बीइंग हियर इन मुंबई
आणि इथे मुंबईत येऊन मला खूप आनंद होत आहे
मुंबई इज अ व्हेरी स्पेशल सिटी
मुंबई एक विशेष शहर आहे
It's a very exciting city.
आणि हे फार उत्तेजित करणारे शहर आहे.
It's full of life, full of energy.
याच्यामध्ये एक जिवंतपणा आहे, एक भरलेली आहे शक्ती.
It's a very creative city.
आणि ही अतिशय सृजक असं शहर आहे.
Because of course it's here that the film industry is based.
कारण या ठिकाणी फिल्म इंडस्ट्री आहे.
And I'm sorry that I can't entertain you the way that the film industry entertains you.
आता फिल्म इंडस्ट्रीचे लोक येऊन जसं मनोरंजन करतात तसं मला करता येत नाही त्याबद्दल मला खेद वाटतो.
I can't sing, I can't dance.
मी काही डान्स करू शकत नाही आणि गाणं म्हणू शकत नाही.
But yes, India is a very Bombay is a very creative city.
तर मुंबई हे मारा सृजक असं शहर आहे.
Also a lot of good political and social activity takes place here.
आणि बऱ्याच मोठ्या राजकीय आणि अशा काही एक राजकीय कार्य इथे होत असतात
सो मेनी गुड थिंग्स हॅपन हिअर इन इन बॉम्बे
म्हणून मुंबईमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी घडत असतात
बट बॉम्बे इज अ व्हेरी मिक्स्ड सिटी
परंतु मुंबई हे फार एक मिश्र संमिश्र असं शहर आहे
आय समटाइम्स थिंक दॅट बॉम्बे इज लाईक इंडिया कंडेन्स्ड
असं वाटतं की मुंबई म्हणजे कधी कधी संपूर्ण भारताला एकत्र आणून एक छोटा नमुना भारताचा असा असला असावा
ऑल द बेस्ट इन इंडिया कुड बी फाउंड इन मुंबई
भारतामध्ये जे जे काही उत्कृष्ट आहे ते मुंबईत सापडतं
But also, all that is worst can be found in Mumbai.
याच्यासोबतच भारतात जे जे काही वाईट आहे वाईटातलं वाईट ते सुद्धा मुंबईत सापडते
It's a very modern, very exciting city.
म्हणून ही फार आधुनिक आणि उत्तेजित करणारी अशी असं शहर आहे
So just a minute, I need my glasses.
तर त्यांना चष्मा पाहिजे
Inside that case. No, in the open up. I'm sorry, I forget that I'm getting old. Open up the zip. No, the top zip. Ah, good. That's better, I can see.
आता चष्म्यामुळे बघू शकतो
सो येस इट्स अ व्हेरी मॉडर्न व्हेरी एक्साइटिंग सिटी दिस मुंबई
तर मुंबई हे अतिशय आधुनिक आणि उत्तेजक असं शहर आहे
It's not only a modern city, but it's also a very ancient city.
तर हे केवळ आधुनिक शहर आहे असंच नाही हे फार प्राचीन शहर सुद्धा आहे
There's everything that's up to the minute.
आणि प्रत्येक गोष्ट जवळपास
modern
आधुनिक
but there's also so much that's old and old fashioned
आणि अनेक अशा गोष्टी आहेत ज्या अतिशय जुन्या पद्धतीच्या आहेत.
There still so many old superstitions, old customs, old habits here.
बऱ्याच जुन्या अंधश्रद्धा आहेत, जुन्या सवयी इथे आहेत.
You can find the 21st century in Mumbai.
तुम्हाला मुंबईमध्ये 21वं शतक सुद्धा सापडेल.
And you can find the first century in Mumbai.
आणि पहिले शतक सुद्धा मुंबईत सापडेल.
And everything in between.
आणि त्याच्या मधले सगळे शतक सापडतील.
So it's a very special place.
म्हणून हे फार विशेष असं ठिकाण आहे.
And I really enjoy being here in Mumbai.
आणि मुंबईमध्ये येऊन मला खरोखरच फार मजा येते.
There's so much life, so much vigor, so much creativity.
इथे खूप काही जिवंतपणा आहे, खूप शक्ती आहे आणि खूप सृजकता आहे.
But also there are many problems here.
आणि ह्या सोबतच इथे खूप समस्या सुद्धा आहेत.
There's so much poverty.
इथे खूप काही गरिबी आहे.
There's so much corruption.
खूप काही भ्रष्टाचार आहे.
There's so much violence.
खूप हिंसा आहे.
There's so much oppression.
आणि खूप काही पिळवणूक आहे.
There's so much chaos.
आणि इथे खूप काही गोंधळ आहे.
And this is the city that we must deal with.
आणि हे शहर आहे की ज्याच्याशी सामना आपण केला पाहिजे.
If we want to really be effective in the modern world, we've got to be effective in Mumbai.
जर आधुनिक जगामध्ये आपल्याला परिणामकारक व्हायचं असेल तर आपल्याला मुंबईत परिणामकारक झालं पाहिजे.
This is India concentrated.
भारताला एक प्रकारे एक एकट घट्ट करून एकत्रित आणावं अशा प्रकारचं हे शहर आहे.
If we can change Mumbai, we can change India.
जर आपण मुंबईला बदलू शकलो तर सगळ्या भारताला बदलवू शकतो.
If we can make Mumbai into a better place, we can easily make the whole of India into a better place.
जर आपण मुंबईला चांगले ठिकाण बनवू शकलो तर संपूर्ण भारत चांगले बनवू शकतो.
Indeed, we can make the whole world into a better place.
आणि खरं म्हणजे संपूर्ण जग सुद्धा चांगले बनवू शकतो.
So the question is, how do we change Mumbai?
आता प्रश्न हा आहे की आपण मुंबईला बदलायचे कसे.
And if we can change Mumbai, then how can we change, that's the way we can change India.
आणि ज्या पद्धतीने मुंबई बदलू शकते त्याच पद्धतीने भारत बदलू शकतो.
And that's the way we can change this whole modern world.
आणि ह्याच पद्धतीने आपण संपूर्ण आधुनिक जग परिवर्तित करू शकतो.
So this was the question that Babasaheb was faced with 50 years and more ago.
तर 50 वर्षापूर्वी किंवा त्याही आधी बाबासाहेबांच्या समोर हा प्रश्न होता.
And his conclusion was that Buddhism was the answer.
आणि त्यांचा निष्कर्ष हा होता की ह्याला उत्तर बौद्ध धम्मच आहे.
If we want to change the modern world, we must embrace Buddhism.
जर आपल्याला आधुनिक जगाला बदलायचं असेल तर बौद्ध धर्माचा स्वीकार आपण केला पाहिजे.
We must set out to make a Buddhist India.
आपण बौद्ध भारत बनवण्यासाठी पुढे आलो पाहिजे.
Not just a little bit of India Buddhist.
केवळ थोडासा भारत बौद्ध होऊन उपयोग नाही.
But the whole of India Buddhist, that was his aim.
परंतु संपूर्ण भारत बौद्ध व्हावा हे त्यांचं ध्येय होतं.
And he hoped at the time of the conversions, he hoped that within 10 or 15 years India would be a Buddhist country.
आणि ज्यावेळेस धर्मांतर झालं त्यावेळेस त्यांनी अशी आशा व्यक्त केली होती की येत्या 10-15 वर्षांमध्ये संपूर्ण भारत बौद्धमय होऊ शकेल.
But unfortunately that work has only been 2% done.
परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की हे कार्य जे आहे केवळ 2% अजून झालंय.
There's still 98 crore Indians to convert to Buddhism.
आणि अजून 98 करोड भारतीयांना बौद्ध धर्मात धर्मांतर करणं बाकी आहे.
There's still so much to do.
आणि खूप काही कार्य करणं बाकी आहे.
But this was Baba Sahib's task.
परंतु हे बाबा साहेबांचं ध्येय होतं.
He felt that the solution to the problems of the modern world lay in the Buddha Dhamma.
त्यांना हे माहित होतं की आधुनिक जगाच्या ज्या समस्या आहेत त्यांचं उत्तर बौद्ध धम्मामध्ये आहे.
So that work still needs to be completed.
आणि हे कार्य पूर्ण करणं अजूनही बाकी आहे.
In fact, it needs really almost, you could say, to be restarted.
खरं म्हणजे ह्या कार्याची अगदी पुन्हा सुरुवात करणं आवश्यक आहे.
We're coming up to 50 years since Babasaheb's conversion.
बाबासाहेबांच्या धर्मांतराला आता 50 वर्ष पूर्ण होत आहे.
So we've got to relaunch that movement.
आणि ह्या आंदोलनाला आपल्याला परत एकदा सुरुवात करायला केली पाहिजे.
These next 2 years up until October 2006 are a big opportunity for us.
2006 पर्यंत जो काळ आहे तो आपल्यासाठी एक फार चांगली संधी आहे.
There's an opportunity for us to relaunch Babasaheb's work.
आणि आपल्यासाठी ही फार चांगली संधी आहे जेणेकरून आपण बाबासाहेबांच्या या कार्याला पुन्हा एकदा गती देऊ शकतो.
But we've still got quite a lot of work to do.
परंतु अजूनही आपल्याला बरंच काम करणं बाकी आहे.
We particularly got one very important task to undertake.
आणि एक विशिष्ट महत्त्वाचं कार्य अजूनही आपल्या हाती घेणं आवश्यक आहे.
So many people don't really understand why Baba Saheb converted.
अनेक लोकांना ही गोष्ट कळत नाही की बाबासाहेबांनी धर्मांतर का केलं.
So many people don't understand the importance of the Buddha Dhamma for the modern world.
आधुनिक जगामध्ये बौद्ध धम्माचं काय महत्त्व आहे हे फार अनेक अनेक लोकांना कळत नाही.
Even many people who follow Baba Saheb, who call themselves Ambedkarites, don't understand why he converted to Buddhism.
अनेक लोक आहेत जे स्वतःला बाबा साहेबांचे अनुयायी म्हणतात, स्वतःला बौद्ध म्हणतात, त्यांना बौद्ध धर्माचं महत्त्व माहित नाही.
So many people who are Ambedkarites, who call themselves Ambedkarites, haven't even really looked at why he converted to Buddhism.
आणि स्वतःला आंबेडकरवादी म्हणणारे अनेक लोक आहेत ज्यांनी ह्या गोष्टीला हे पाहण्याचा प्रयत्न केला नाही की बाबासाहेबांनी धर्मांतर का केलं.
I think I'd even say that many Buddhists don't understand why Baba Saheb converted.
आणि मला हे सुद्धा सांगावं वाटेल की अनेक बौद्ध आहेत ज्यांना बाबासाहेबांनी धर्मांतर का केलं हे माहित नाही.
Some people say, for instance, that we shouldn't bother about Buddhism for the time being.
काही लोक असं म्हणतात की सध्याच्या काळामध्ये बौद्ध धर्माबद्दल काही आपण काळजी घेणे करण्याची गरज नाही.
They say we should just concentrate on politics and on gaining power first.
ते लोक असं म्हणतात की आता राजकारणावर आपण लक्ष दिलं पाहिजे, पहिल्यांदा सत्ता हस्तगत केली पाहिजे.
Some say that we should stay with the old religion.
काही लोक म्हणतात की आपण जुन्या धर्मात राहायला पाहिजे.
Some say religion doesn't matter at all.
काही लोक असं म्हणतात की धर्माला काही बिघडत नाही.
But not many people really understand the full significance of Baba Saheb's conversion.
आणि अशा तऱ्हेने अनेक लोकांना बाबासाहेबांच्या धर्मांतराचं संपूर्ण महत्त्व कळत नाही.
So we need to understand very deeply what Baba Saheb thought on this issue.
म्हणून ह्या गोष्टीला अधिक सखोलतेने समजणं आवश्यक आहे की बाबासाहेबांनी धर्मांतर का केलं.
We need to understand very deeply why he converted.
आणि अतिशय सखोलतेने हे जाणणं आपल्याला आवश्यक आहे त्यांनी धर्मांतर का केलं.
We need to get this message across to other Buddhists.
आणि हाच संदेश आपण इतर बौद्धांपर्यंत पोहोचवला पाहिजे.
To other followers of Baba Saheb.
बाबासाहेबांच्या इतर अनुयायांपर्यंत पोहोचवला पाहिजे.
We need to get this message across to all Indians.
आणि खरं म्हणजे संपूर्ण भारतीयांपर्यंत हा संदेश आपण पोहोचवला पाहिजे.
We need to get across why Buddhism is the religion for the modern world.
आणि आपणास हे सांगितलं पाहिजे की आधुनिक जगासाठी बौद्ध धर्म कसा आवश्यक आहे.
So I want to explain very carefully tonight why he believed this.
आणि अतिशय काळजीपूर्वक मी आज रात्री आपणास हे स्पष्ट करून सांगू इच्छितो की ह्या गोष्टीवर त्यांनी विश्वास का ठेवला.
Why he believed that religion was necessary for the modern world.
त्यांनी हा विश्वास का ठेवला की आधुनिक जगासाठी धर्माची आवश्यकता आहे.
And why he believed that Buddhism was that religion.
आणि त्यांनी हा विश्वास का ठेवला की बौद्ध धर्मच हा धर्म आहे.
I really hope that I'm able to explain this satisfactorily to you.
आणि मला आशा आहे की हे समाधानकारकपणे ह्या गोष्टीचं उत्तर मी तुम्हाला देऊ शकेन.
And I hope that I will give you some material that you yourselves can use.
आणि मला आशा आहे की मी तुम्हाला काही साहित्य देऊ शकेल जेणेकरून त्याचा उपयोग तुम्हाला करता येईल.
Because you've got a lot of people to persuade.
कारण अनेक लोकांपर्यंत तुम्हाला जाऊन ही गोष्ट पटवून सांगितली पाहिजे.
There are many people here in Mumbai who don't understand these points.
आणि ह्या गोष्टी अनेक मुंबईतील लोक आहेत ज्यांच्या लक्षात येत नाही.
We're only a few of us here now.
इथे आपण फार थोडे लोक आहोत.
But there are many others who are not here.
आणि असे अनेक लोक आहेत जे इथे आले नाही.
And they need to understand the importance of Buddhism for the modern world.
आणि आधुनिक जगासाठी बौद्ध धर्माचं महत्त्व काय आहे हे त्यांच्या लक्षात येणं महत्त्वाचं आहे.
So I'm going to try to explain to you what I understand of Baba Saheb's point of view here.
आणि मी आपणास हे स्पष्ट करून सांगू इच्छितो की बाबासाहेबांचा दृष्टिकोन समजणं आज किती महत्त्वाचं आहे.
But I'm mainly going to follow what he has to say in that very important essay, The Buddha and the Future of His Religion.
भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्माचं भवितव्य ह्या निबंधामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या मी आपणास इथे सांगू इच्छितो.
And what he has to say in some parts of The Buddha and His Dhamma.
आणि भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये त्यांनी काही भागात काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या पण मी सांगू इच्छितो.
Baba Saheb has a very clear message here.
बाबा साहेब अतिशय स्पष्ट संदेश इथे देतात.
And it's a unique message.
आणि हा अतिशय अद्वितीय संदेश आहे.
Nobody else has really understood the significance of religion for a just society in the way that he has.
बाबा साहेबांना ज्या पद्धतीने न्याय्य समाजासाठी धर्माचं महत्त्व समजलं असं महत्त्व दुसऱ्या कोणालाही समजलं नाही.
Nobody else has made clear why Buddhism is the religion for the modern world.
आधुनिक जगासाठी बौद्ध धर्म कसा आवश्यक आहे हे दुसरा कोणीच सांगितलेलं नाही.
And it's not just a message for India.
आणि हा संदेश केवळ भारतासाठीच आहे असं नाही.
It's not just a message for one community in India.
भारतातील एखाद्या विशिष्ट समाजासाठी हा संदेश आहे असंही नाही.
It's a message for the whole world.
हा संपूर्ण जगासाठी संदेश आहे.
And it's this that makes Babasaheb one of the greatest figures of the 20th century.
आणि ह्याच गोष्टीमुळे बाबासाहेब 20व्या शतकातील अतिशय महान व्यक्ती बनतात.
It's this that places him amongst the greatest Buddhists of all time.
आणि संपूर्ण या कालावधीमध्ये झालेल्या महान बौद्धांमध्ये सर्वात श्रेष्ठ स्थान बाबासाहेबांना ह्याच गोष्टीमुळे मिळतं.
It's this that makes him a world leader, not just an Indian leader.
आणि ह्याच गोष्टीमुळे बाबासाहेब जगाचे नेते होतात, केवळ भारताचेच नाही.
And it's for this reason that I can say that I am a follower of Babasaheb.
आणि ह्याच कारणासाठी मी स्वतः म्हणतो की मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे.
I'm not an Indian.
मी भारतीय नाही.
I've never suffered from caste oppression.
जातीचे चटके मला बसलेले नाही.
I don't even really understand what caste is.
आता ही जात काय आहे हे माझ्या डोक्यात कधी बसत नाही.
You have to be Indian to know.
आता ही जात समजायला भारतीयच असायला पाहिजे.
I'm caste blind. I can't see it.
आता माझे डोळे जात आंधळे आहेत, मला जात दिसत नाही.
But I still consider Babasaheb my teacher.
आणि असं असलं तरी बाबासाहेबांना मी माझा गुरु मानतो.
He's got something to say to me, just as he's got something to say to you.
जसं बाबासाहेबांना सांगण्यासाठी तुमच्यासाठी काही सांगतात, तसं बाबासाहेब मला सुद्धा काही सांगतात.
So I want to try to explain as clearly as possible what I understand.
आणि म्हणून अधिक स्पष्टतेने मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की मला काय समजलंय.
And I hope that you will be able to then persuade other people.
आणि मला आशा आहे की हीच गोष्ट इतरांना समजावून सांगण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल.
So I hope that what I'm doing is giving you some ammunition.
आणि मला असा विचार करा की मी तुम्हाला काही बॉम्ब गोळे देतोय.
And that is for you to fire that ammunition.
आणि हे बॉम्ब कुठे टाकायचे ते तुम्ही ठरवायचं.
Of course non violently.
आता हे अहिंसक बॉम्ब टाकायचे.
But it's non violent ammunition, but you have to fire it.
आणि हा जो बारूद गोळा मी तुम्हाला देतोय तो अहिंसक आहे, परंतु तो तुम्हाला फेकायचा आहे.
So I'm going to give you quite a complex argument.
तर ह्याच्यामध्ये खूप काही अशी गुंतागुंतीची वाद मी तुम्हाला सांगतो.
I'm going to ask you to pay very close attention.
आणि ह्या गोष्टीसाठी माझ्याकडे अतिशय काळजीपूर्वक तुम्ही लक्ष द्यावं असं मी तुम्हाला सांगतो.
But I think at the end of it you will have some really good ammunition.
आणि मला आशा आहे की ह्या प्रवचनाच्या शेवटी खरोखरच तुम्हाला खूप चांगला बारूद गोळा मिळाला असं होईल.
It's not my ammunition, of course, it's Babasaheb's.
आता ही जी बारूद आहे बाबासाहेबांनीच तयार करून ठेवलेली आहे, काय मी तयार केलेली नाही.
I'm just giving it to you.
मी फक्त ती तुमच्याकडे पोहोचवत आहे.
And I hope that then you will fire it.
आणि मला आशा आहे की त्याचा उपयोग तुम्ही करा.
And yes, I hope that you will go out and persuade people of the importance of Buddhism for the modern world.
आणि मला आशा आहे की तुम्ही बाहेर जाऊन आधुनिक जगातील लोकांना बौद्ध धर्माचं महत्त्व समजावून सांगा.
So first of all, Babasaheb says that religion is necessary for a just and free society.
पहिली गोष्ट महत्वाची आहे की जर न्याय
जस्ट अँड फ्री सोसायटी
न्याय आणि स्वतंत्र समाजासाठी धर्माची आवश्यकता आहे.
Well, many people would say, well, no, we don't need religion anymore.
आता अनेक लोक सांगू शकतात की नाही आम्हाला धर्माची काही आता आवश्यकता नाही.
This is a scientific age.
हे आता आधुनिक वैज्ञानिक युग आहे.
We want to get rid of religion.
आता या युगामध्ये धर्माला आपण मागे टाकलं पाहिजे.
But Babasaheb has a quite deep understanding of this issue.
परंतु ह्या दृष्टीची बाबासाहेबांना फार सखोल अशी जाणीव होती.
No other great social reformer of the 20th century has seen things in this way.
20व्या शतकातील कोणत्याही महान सामाजिक परिवर्तनकर्त्याने ह्या गोष्टीला लक्षात घेतलं नाही.
So this is something very special that Babasaheb has to say.
आणि म्हणून बाबासाहेब इथे काय सांगतात ते अतिशय विशेष असं आहे.
Babasaheb says, look at society.
बाबासाहेब म्हणतात की समाजाकडे बघा.
Well, for instance, let's look at Mumbai.
उदाहरणार्थ आपण मुंबईकडे बघूया.
I think there are something like 2 crore people living in Greater Mumbai.
मला असं वाटतं की ह्या सगळ्या संपूर्ण बृहन मुंबईमध्ये कदाचित 2 करोड लोक राहत असतील.
Yes, there's much good happening here.
आता बरंच काही चांगलं इथे घडत आहे.
But it seems also that there's a great deal that's very negative, very difficult happening here.
परंतु हे सुद्धा सांगितलं जाऊ शकतं की खूप मोठ्या प्रमाणात बऱ्याच नकारात्मक गोष्टी सुद्धा मुंबईमध्ये घडत आहेत.
There's so much violence, so much corruption, so much maladministration.
खूप काही हिंसा आहे, खूप काही भ्रष्टाचार आहे आणि गैरव्यवहार आहे.
Life is such a struggle.
आणि जीवन हे एवढा मोठा संघर्ष आहे.
I've seen the kind of life that people have to live in Mumbai.
मुंबईमध्ये कशा प्रकारचं जीवन जगावं लागतं हे मी पाहिलंय.
Every day they have to travel for hours on the local.
Local मध्ये तासन तास त्यांना दररोज प्रवास करावा लागतो.
Packed into a train so they can't even really breathe.
अशा प्रकारे ट्रेन मध्ये तुम्हाला पॅक होऊन जावं लागतं, श्वास पण घ्यायला मिळत नाही.
I once got on the local at Russia. And after a while I realized my feet weren't on the ground. I was just being held up by other people around me. So some people have to travel every day, 2-3 hours back, down, up, down. And yes, there's so much violence, there's so much corruption, such a difficult life here. And so many people you can't trust, so much selfishness all around. I read in a newspaper the other day that many people think that they can't get justice from the courts.
आम्ही काही वेळेस काही लोकांकडून ऐकत होतो की ते म्हणतात की कोर्टातून सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही.
The courts are so overloaded.
किंवा कारण कोर्टमध्ये एवढं मोठं काम आहे.
And there's so much corruption in the system.
आणि आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये खूप काही भ्रष्टाचार आहे.
So they're turning to gangs for justice.
आणि म्हणून न्यायासाठी लोक कधी कधी टोळ्यांकडे वळतात.
So it seems that in some ways Mumbai is getting more and more of a difficult city to live in.
आणि म्हणून अशा तऱ्हेने मुंबई हे अधिकाधिक कठीण शहर बनत आहे जगण्यासाठी.
So what is needed to reform Mumbai?
म्हणून मुंबईचं परिवर्तन करण्यासाठी कशाची गरज आहे?
The law isn't enough.
केवळ कायदा पुरेसा नाही.
Just because there are good laws passed, if there are good laws passed, it doesn't mean that society will be transformed.
आता केवळ चांगले कायदे निर्माण होतात म्हणूनच समाजाचं परिवर्तन होईल याची खात्री नसते.
Baba Sahib says that laws can only control the minority who are extreme in their antisocial behavior.
बाबासाहेब म्हणतात की कायद्याचा उपयोग अतिशय थोड्या लोकांना, जे अधिक समाजघातकी असतात, अशा लोकांना नियंत्रण करण्यासाठी होतो.
And it controls them by fear.
आणि भीती त्यांच्या मनात घालून त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला
जातो. They're afraid of punishment.
आणि त्यांना शिक्षेची भीती वाटते.
So they behave in accordance with the law.
आणि म्हणून ते कायद्याचं पालन करतात.
Of course, if they know that they're unlikely to get caught, well, they'll just do whatever they want.
समजा यांना कळलं की आता आपल्याला कोणी पकडत नाही, तर मग त्यांना काही करण्याची तमा नसते, काही भीती नसते.
So the law is not enough.
म्हणून केवळ कायदा पुरेसा नाही.
The law itself will not create a just society.
केवळ कायदा ही न्याय समाज निर्माण करेल असं नाही.
The law is very important.
कायदा अति महत्त्वाचा आहे.
And it is very important that we, as followers of Baba Sahib, obey the law.
आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे की बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपण कायद्याचं पालन केलं पाहिजे.
Baba Sahib himself was a great respecter of law.
बाबासाहेब स्वतः कायद्याचे फार सन्मान करत असत.
After all, he framed the constitution.
बाबासाहेबांनी स्वतः भारताची घटना लिहिली.
He was a lawyer all his life.
आणि
lawyer,
बाबासाहेब स्वतः वकील होते.
And he believed very strongly in the rule of law.
आणि म्हणून कायद्याचे नियम त्यांना अतिशय चांगल्या तऱ्हेने माहित होते.
So I do think this is very important that we Buddhists do follow the law.
म्हणून मला वाटतं की फार महत्त्वाची गोष्ट आहे की बौद्धांनी कायद्याचं पालन केलं पाहिजे.
But it's not enough to reform Mumbai.
म्हणून परंतु केवळ मुंबईचंच परिवर्तन करणं एका पुरेसं नाही.
बाबासाहेब said that two things are needed for a just society.
बाबासाहेब म्हणतात की न्याय्य समाज निर्माण करायचं असेल तर दोन गोष्टींची गरज आहे.
The first is that there needs to be a sense of common humanity.
पहिली गोष्ट ते म्हणतात की आपण एक सर्व मानव आहोत अशा प्रकारची दृष्टी प्रत्येकाची असली पाहिजे.
We all need to feel that we're fellow human beings.
आपल्या सर्वांना असं वाटलं पाहिजे की आपण एकमेकांचे बंधू भगिनी असे मानव आहोत.
We're all brothers and sisters.
तर आपण सर्व बंधू भगिनी आहोत.
So there needs to be a sense of our lives as sharing a common purpose and meaning.
म्हणून आपलं सर्वांचे जीवन जे आहे त्याचं ध्येय आणि अर्थ जवळपास एक आहे असं आपल्याला वाटतं.
In other words, there needs to be a sense of fraternity.
आणि दुसऱ्या शब्दात आपल्यामध्ये बंधुत्वाची भावना असली पाहिजे.
Of course, we don't have that in India today.
आता निश्चितच भारतामध्ये ती आज नाहीये.
People identify with their own caste and community more than they do with society as a whole.
लोक आपल्या स्वतःच्या जातीला आणि समाजाला जास्त स्वतःमध्ये बंदिस्त ठेवतात, इतरांना ते आपले बंधू भगिनी समजत नाही.
So society is made up of competing groups.
म्हणून समाज हा एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या गटांचा बनलेला आहे.
Which are all opposed to each other and struggling for their own benefit.
आणि हे सगळे गट जे आहे एकमेकांशी विरुद्ध उभे राहतात आणि संघर्ष करतात.
And this creates the chaos, the corruption, the injustice.
आणि ह्याचमुळं गोंधळ निर्माण होतो, भ्रष्टाचार निर्माण होतो, अन्याय निर्माण होतो.
So there needs to be a sort of glue, a cement that holds society together.
म्हणून असा एखादा डिंक किंवा असं सिमेंट पाहिजे जेणेकरून समाजाला तो एकत्र धरून ठेवू शकेल.
Cement that gives a sense of fraternity.
आणि असं सिमेंट ज्याच्यामध्ये बंधुत्वाचं भावना असेल.
So that's the first thing we need, a sense of fraternity.
म्हणून ही पहिली गोष्ट आपल्याला पाहिजे, बंधुत्वाची भावना.
So you don't look and see not our people.
Not
our people.
म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की आता हे आपले लोक नाही.
आपले लोक नाही. They लोक आपले लोक नाही.
असं म्हणत म्हणू शकत नाही की हे लोक आपले लोक नाही.
वे लोक आपले लोक हे.
तर हे सगळे लोक आपले लोक आहेत असं आपण म्हटलं पाहिजे.
That was my Bombay Hindi.
सुबुधी मुंबईची हिंदी बोलण्याचा प्रयत्न करा.
We have to think सर्व लोक आपले लोक आहे.
आपण हा विचार केला पाहिजे की सगळे लोक आपले लोक आहे.
That's what Babasaheb was getting at.
आणि हेच बाबासाहेब सांगण्याचा प्रयत्न करत.
If you're walking down the street and you think these people they're not Bhumiputras.
जर तुम्ही आता इकडे प्रवास करत आहात आणि असं म्हटलं की हे लोक काय भूमिपुत्र नाही.
दिस पीपल फ्रॉम सम अदर्स प्लेस.
हे लोक इतर राज्यातून आलेले आहेत.
दिस पीपल आर नॉट आवर पीपल.
हे लोक काय आपले लोक नाही.
इफ यू थिंक लाईक दॅट बट देन सोसायटी इज जस्ट डिव्हाइडेड.
जर आपण असा विचार केला तर समाज विभक्त होत चालतो.
वी आर जस्ट कम्पिटिंग विथ इच अदर.
आणि एकमेकांशी स्पर्धा करायला लागतो.
वी आर नॉट हेल्पिंग इच अदर.
आपण एकमेकांना मदत करत नाही.
वी आर जस्ट गेट व्हॉट वी कॅन फॉर आवरसेल्व्स एंड द मेंबर्स ऑफ आवर कम्युनिटी.
आणि आपण आपल्याला जे काय मिळेल ते घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या समाजाच्या लोकांसाठी काय मिळेल ते घेण्याचा प्रयत्न करतो.
सो दॅट्स द फर्स्ट थिंग दॅट्स नीडेड टू रिफॉर्म मुंबई.
आणि म्हणून मुंबईच्या परिवर्तनाची ही पहिली गोष्ट आपल्याला गरजेची.
अ सेन्स दॅट वी आर ऑल ब्रदर्स अँड सिस्टर्स, sons and daughters of this great city.
म्हणून आपण या मोठ्या शहराचे सगळे बंधू भगिनी आहोत आणि पुत्र आहोत.
And it is a great city.
आणि हे फार महान शहर आहे.
And it's a city that has so much potential.
आणि हे असं शहर आहे ज्याच्यामध्ये खूप मोठी क्षमता आहे.
But unless we have that experience of fraternity, that potential will not be realized.
परंतु बंधुत्वाची क्षमता जोपर्यंत आपण अशी व्यक्त करत नाही तोपर्यंत ही क्षमता आपल्याला दिसणार नाही.
सो दॅट्स द फर्स्ट थिंग वी नीड.
तर ही पहिली गोष्ट आपल्याला पाहिजे.
बाबासाहेब सेज वी नीड दॅट सेन्स ऑफ कॉमन ह्युमॅनिटी.
आणि बाबासाहेब म्हणतात की आपल्याला या एका सामूहिक किंवा एक मानवतेचा अशी भावना असली पाहिजे.
देन वी नीड मोरॅलिटी.
नंतर आपल्याला पाहिजे नीतिमत्ता.
वी नीड शील.
आपल्याला शील पाहिजे.
वी नीड एन इंडिव्हिज्युअल शील.
आपल्याला व्यक्तिगत शील पाहिजे.
ईच ऑफ अस नीड्स टू बी फॉलोइंग अ पाथ ऑफ लव्ह अँड नॉन व्हायलन्स टुवर्ड्स अदर्स.
प्रत्येक जण मैत्री आणि इतरांशी अहिंसेने वागलं पाहिजे.
ईच नीड्स टू बी कन्सिडरिंग द नीड्स ऑफ अदर्स अँड बॅलन्सिंग देम विथ देअर ओन नीड्स.
प्रत्येकाने इतरांच्या गरजेची काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःच्या गरजेशी संतुलन साधलं पाहिजे.
इफ वी ऑल ट्राय टू प्रॅक्टिस शीला देन वी विल बिहेव वेल टुवर्ड्स ईच अदर.
जर आपण सर्वांनी शीलाचं आचरण करण्याचा प्रयत्न केला तर एकमेकांशी आपण चांगलं वागू.
अँड देन लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रेटर्निटी विल नॅचरली फ्लॉ.
आणि अशा तऱ्हेने मग समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व अगदी नैसर्गिकपणे वाहायला लागेल.
सो दीज आर द टू थिंग्स दॅट बाबासाहेब सेड वर नीडेड फॉर अ जस्ट सोसायटी.
म्हणून बाबासाहेबांनी या दोन गोष्टी सांगितल्या ज्यांचा उपयोग आपल्याला न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी होऊ शकतो.
नाउ दीज आर नीडेड इन द मॉडर्न वर्ल्ड मोर देन एवर.
आणि ह्याची गरज आधुनिक जगामध्ये यापूर्वीपेक्षा कधी नव्हती एवढी जास्त आहे.
इंडिया हॅज फॉर मेनी सेंचुरीज, मेनी मिलेनिया, इट्स सोशल ऑर्डर.
भारतामध्ये अगदी हजारो वर्षांपासून त्याचा एक सामाजिक अशी रचना निर्माण झाली.
दॅट सोशल ऑर्डर वॉज प्रोव्हाइडेड बाय कास्ट अँड द असोसिएटेड बिलीफ्स.
आणि ही जी सामाजिक रचना आहे ह्याच्यामध्ये जातीचा समावेश आहे आणि विश्वासांचा समावेश आहे.
द इंडियन व्हिलेज अंटिल क्वाइट रिसेंटली हॅड अ सॉर्ट ऑफ स्टेबिलिटी टू इट.
भारतीय खेड्याची एक प्रकारची स्थिरता होती.
इट हॅड अ सॉर्ट ऑफ ऑर्डर टू इट.
या खेड्यांमध्ये खेड्यांची स्वतःची अशी रचना होती.
इट वॉज सो स्टेबल इट हॅड लास्टेड फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स.
आणि ही रचना जी आहे एवढी स्थिर होती की ती हजारो वर्षांपासून कायम राहिली.
इट डिडंट मॅटर हू वॉज रूलिंग इन दिल्ली.
आता दिल्लीमध्ये कोण राज्य करतं ह्याने काही त्याच्यामध्ये फरक पडत नव्हता.
इट कुड बी द मुगल्स.
मग ते मोगल असो.
इट कुड बी द ब्रिटिश.
ते ब्रिटिश असो.
बट इन द व्हिलेज life just went on. But it was a very cruel and unjust order.
परंतु ही जी रचना आहे ती अतिशय क्रूर आहे आणि अन्याय करणारी आहे.
It was a system of graded inequalities, Baba Saheb said.
आणि ही जी रचना आहे ही पद्धती जी आहे ती असमानतेची आहे.
But that system is breaking down.
आता ही असमानतेची जी रचना आहे सामाजिक ती आता तुटत आहे.
At least it's breaking down in its old form.
आता निश्चितच आपल्या जुन्या ढाच्यातून ती तुटत आहे.
In the modern city it's not possible to keep that system going in its old way.
आधुनिक शहरामध्ये ही जुनी जी जातीची प्रथा आहे ती जुन्याच पद्धतीने चालू ठेवणं पुरेसं नाही उपयोगाचं नाही.
But it's changed its form and adapted to city life.
आता या जातीने आपलं रूप बदललं आणि शहरी जीवनाशी ही जात आता बरोबर संलग्न झाली.
But it's created a sort of chaos of competing interests and groups.
परंतु ह्याच्यामुळे एक गोंधळ निर्माण झाला आणि वेगवेगळे गट एकमेकांशी स्पर्धा करायला लागले.
So as never before there's a need for a new social and moral order.
म्हणून आता अधिक नवीन सामाजिक रचनेची आणि व्यवस्थेची आपल्याला गरज आहे.
There needs to be a new sense of fraternity.
आणि बंधुत्वाच्या नव्या भावनेची आपल्याला गरज आहे.
Again, there was a moral law in India.
भारतामध्ये एक प्रकारचा नैतिक नियम होता.
There was a sense of what had to be done and what had not to be done.
काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे ह्याचे काही विशिष्ट नियम होते.
But Baba Saheb said it wasn't a real morality.
Real morality.
It wasn't real morality.
बाबा साहेब म्हणतात की ही काही खरी नीतिमत्ता नव्हती.
It was simply fear of group disapproval and rejection.
हे केवळ असं एक स्वरूप होतं ज्याच्यामध्ये एक गट दुसऱ्या गटाला नाकारतोय किंवा झिडकारतो.
You do what the society says you should do because you're afraid that they'll throw you out if you don't.
आपण केवळ समाज आपल्याला सांगतो म्हणून तसं करत होतो कारण आपल्यामध्ये ही भीती होती की मी जर समाजासारखं केलं नाही तर समाज मला आपल्यातून बाहेर काढेल.
Or it was based on fear of the gods.
किंवा ही नीतिमत्ता जी आहे ती देवाच्या भीतीची होती.
If you didn't do the right puja, if you didn't make the right offering, the gods would punish you.
जर आपण अगदी ठरल्याप्रमाणे पूजा केली नाही किंवा ठरल्याप्रमाणे नैवेद्य दिला नाही तर देव आपल्याला शिक्षा करेल.
Baba Saheb said this isn't real morality.
बाबा साहेब म्हणतात की ही खरी नीतिमत्ता नाही.
It's just fear.
ही केवळ भीती आहे.
It's just like a dog being afraid of its master.
जसं कुत्र आपल्या मालकाला घाबरतं तशासारखी अवस्था आहे.
The dog is afraid that if it does the wrong thing, the master will beat it.
कुत्राला याची भीती वाटते की आपण जर काही चूक केली की आपला मालक मारेल.
Well, that's just dog morality. It's not real morality.
तर ही कुत्र्याची नीतिमत्ता आहे, माणसाची खरी नीतिमत्ता नाही.
But that's being replaced increasingly by the morality of the television set.
आता ही जी नीतिमत्ता आहे ती आता टेलिव्हिजन सेटच्या नीतिमत्तेमध्ये परिवर्तित होत आहे.
The morality coming from the west.
आणि ही जी नीतिमत्ता आहे पश्चिमेकडून आलेली नीतिमत्ता.
The morality of lovely clothes and a life of pleasure.
आता ही जी नीतिमत्ता आहे ते खूप भडक चांगले कपडे घालायचे आणि खूप चैनीचं जीवन जगण्याचं ही नाही नीतिमत्ता झाली.
That's Bollywood Hollywood morality.
आता ही बॉलिवूड हॉलिवूडची नीतिमत्ता आहे.
It's not real morality at all.
आणि ही काही खरी नीतिमत्ता नाही.
The West hasn't got morality.
नाही, पश्चिमेकडे काही नीतिमत्ता नाही.
That's why I've become a Buddhist, because there was no morality in the West.
आता पश्चिमेकडे नीतिमत्ता नव्हती म्हणूनच मी स्वतः बौद्ध झालो.
It's just help yourself, live a good life.
कारण तिथे केवळ आपण स्वतःचाच विचार करतो आणि स्वतः चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो.
Drink, smoke, do whatever you like.
आणि आनंद जगायचं.
That's not morality.
ही काही नीतिमत्ता नाही.
That won't help India.
आणि ह्याच्यामुळे भारताला मदत होणार नाही.
And so the old morality, which was corrupt based on fear, is being replaced by a new morality which is based on consumption, on consumer goods.
आता ही जी जुनी नीतिमत्ता आहे तिच्या जागी आता भोगवादी नीतिमत्ता जी आहे हिने तिची जागा घेतली आहे.
The old social order and morality is breaking down.
तर नीतिमत्ता जी ही जुन्या सामाजिक संरचनेची जी आहे ती आता तुटत आहे.
And it's leading to a deeper and deeper chaos.
आणि आता आपण अधिकाधिक गोंधळाच्या स्थितीमध्ये सखोल खोलवर जात आहोत.
Society needs a new morality.
समाजाला नवीन नीतिमत्तेची गरज आहे.
But it must be a real morality.
परंतु ही नीतिमत्ता खरोखरची नीतिमत्ता असली पाहिजे.
Not dog morality.
ही कुत्र्याची नीतिमत्ता असू नये.
Not TV morality.
ही टीव्हीची नीतिमत्ता असू नये.
But real morality.
ती खरी खुरी नीतिमत्ता असली.
What Baba Saheb called reflective morality.
बाबा साहेब जिला परिवर्तित नीतिमत्ता म्हणतात.
Reflective morality is comes about when an individual recognizes what is right for him or herself.
तर ही जी नीतिमत्ता आहे की स्वतः आपण विचार करणं काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे ह्याचा.
As a result of your own thinking, as a result of your own feeling, you can distinguish what is right and what is wrong.
आपल्या भावनांच्या आधारे, आपल्या चिंतनाच्या आधारे आपण हे ठरवतो की चांगलं काय आणि वाईट काय.
And then you freely devote yourself to fulfilling what is right.
आणि जे काही चांगलं आहे ते परिपूर्ण करण्यासाठी आपण स्वतःला पूर्णपणे झोकून देतो.
Reflective morality isn't just doing what other people think you should do.
तेही जी चिंतनशीलतेची नीतिमत्ता आहे, लोक आपल्याला सांगतात म्हणून त्यांच्यासारखं करणं अशी ती नीतिमत्ता नाही.
That's dog morality.
ती सुद्धा कुत्र्याची नीतिमत्ता
आहे. It's not just doing whatever you feel like doing.
याचा अर्थ असाही नाही की आपल्याला जे करावंसं वाटतं ते करणं.
That's TV morality.
ही टीव्हीची नीतिमत्ता आहे.
It's thinking for yourself what is right and what is wrong.
तर खरी नीतिमत्ता म्हणजे स्वतः विचार करणं चांगलं काय आणि वाईट काय.
It's taking responsibility for yourself.
तर ह्याचा अर्थ स्वतःसाठी आपण जबाबदारी घेतो.
It's making a free choice of what you think is right.
आपल्यासाठी काय चांगलं आहे याची मुक्तपणे आपण निवड करतो.
So this was very important indeed to Baba Sahib.
बाबा साहेबांसाठी ही गोष्ट अतिशय महत्त्वाची होती.
He thought it was extremely important that one was able to stand alone.
बाबासाहेबांसाठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की आपण स्वतः खंबीरपणे उभं राहता आलं पाहिजे.
He said that this was a basis for a just society.
आणि ते म्हणतात की न्याय्य समाजासाठी ही एक प्रकारचा हा पाया आहे.
That individuals within society freely chose for themselves what was right.
समाजामधला व्यक्ती जो आहे जे काही चांगलं आहे ते मुक्तपणे स्वतंत्रपणे निवड करतो. ते
यू शुड बी एबल टू डू दॅट इवन दो अदर्स डिसअप्रूव्ह ऑफ व्हॉट यू डूइंग.
इतरांनी जरी आपल्याला मान्यता दिली नाही तरी सुद्धा आपल्याला पटतं म्हणून आपण करतो.
इट्स अ सॉर्ट ऑफ सिच्युएशन यू ऑफ्टन फाइंड व्हेन यू आर विथ योर फ्रेंड्स.
तर ही अशा प्रकारची परिस्थिती आहे जी आपल्या मित्रांमध्ये आपण नेहमी अनुभवतो.
मे बी यू विथ अ ग्रुप ऑफ फ्रेंड्स अँड यू आर जस्ट सिटिंग अराउंड हॅविंग अ लिटल तमाशा.
आता समजा तुम्ही आपल्या मित्रांच्या सोबत आहात, केवळ तुम्ही आता बसलेले आहेत, गप्पा करत आहात.
यू आर जस्ट थिंकिंग टॉकिंग अबाउट दिस चिट चॅटिंग अवे.
आज तुम्ही केवळ गोष्टी हकलत आहात.
पण सडनली पीपल स्टार्ट टीजिंग समबडी.
आणि तुमच्यातील काही मित्र दुसऱ्याला चिडवायला सुरुवात करतात.
टू बिगिन विथ इट्स अ बिट फनी.
आता सुरुवात झाली तेव्हा जरा गंमत वाटते सगळ्यांना.
बट आफ्टर अ व्हाइल इट बिकम्स क्वाइट क्रूर.
परंतु थोड्या वेळानंतर ह्याचे रूपांतर क्रूरतेमध्ये व्हायला.
आफ्टर अ व्हाइल दे स्टार्ट टू रियली पिंच दॅट पर्सन.
हळूहळू त्या एका व्यक्तीला हे सगळे लोक टोचायला लागतात.
सो व्हॉट डू यू डू?
त्यावेळेस आपण काय करतो?
वेल युजुअली व्हॉट वी डू इज ईदर जस्ट जॉइन इन.
तर आपण नेहमी काय करतो, एकतर त्याला चिडवण्यामध्ये, त्याला टोचण्यामध्ये आपण सहभागी होतो.
Because well, we want to be part of that group.
कारण आपल्याला त्या गटाचा सदस्य व्हायचं असतं, असायचं असतं.
Or we keep quiet.
किंवा आपण चुप राहतो.
We don't want to act like that, but we don't want other people to disapprove of us.
आपल्याला त्यांच्यासारखं वागायचं नसलं तरी त्यांनी आपल्याला झिडकारू नये असं आपल्याला वाटत असतं.
But if we're involved in reflective morality, we say, please my friends, stop, this is not right.
जर आपण ही चिंतनशील नीतिमत्तेचं आचरण करत असू तर आपण असं म्हणून की हा माझा मित्र आहे, तुम्ही त्याचा असं त्याच्याशी असं वागू शकत नाही.
We ask people to stop behaving in that way.
आणि आपण लोकांना म्हणतो की अशा प्रकारे वागणं तुम्ही थांबवा.
So reflective morality means standing by what you consider to be right, even though others may not like you for it.
तर चिंतनशील नीतिमत्ता म्हणजे आपल्याला जे योग्य वाटतं त्याच्याशी खंबीरपणे उभं राहणं, जरी इतरांनी त्याला मान्यता दिली नाही तरी.
Well, Baba Sahib was outstanding in this way.
बाबा साहेब ह्यासाठी अतिशय विरळ असं उदाहरण आहे.
He never bothered what other people thought.
लोक काय विचार करतायत ह्याचा ते कधी त्याची तमा वाळगत नसत.
I remember my own teacher telling me about one of his meetings with Baba Sahib.
माझे स्वतःचे गुरु बाबा साहेबांसोबत त्यांची जेव्हा भेट झाली त्यावेळेचं उदाहरण सांगत होते.
And Sangharakshita asked him what future has Buddhism in India.
बंदे संरक्षित बाबासाहेबांना विचारत होते की भारतात बौद्ध धर्माचं काय भविष्य आहे.
And Baba Sahib said, well, I've got no future in India.
बाबासाहेब स्वतः म्हटले की मला भारतात भविष्य नाही.
Everybody's against me.
माझ्या विरोधात सगळे आहे.
But he kept on going.
परंतु बाबासाहेब मात्र पुढे चालत राहिले.
He never stopped.
बाबासाहेब कधीच थांबले नाही.
Even though so many people were against him, he never stopped.
इतके लोक त्यांच्या विरोधात होते तरी सुद्धा ते कधी थांबले नाही.
He is an outstanding example of individuality.
म्हणून बाबासाहेब विशेष असं उदाहरण होते व्यक्तित्वाचं.
He thought for himself what was right, what was wrong.
आणि बाबासाहेबांनी स्वतःसाठी स्वतः संघर्ष केला जे चांगलं आहे त्यासाठी.
And nothing would stop him from doing what he thought was right.
आणि जे चांगलं आहे ते करण्यासाठी जे निघायचे त्यावेळी त्यांना कोणी थांबवू शकत नव्हतं.
So society needs moral individuals.
म्हणून समाजाला नीतिमान मनुष्यांची गरज असते.
Individuals able to stand for what is right.
आणि असे व्यक्ती पाहिजेत की जे खरं आहे सत्य आहे त्याच्यासाठी ते खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
If enough are truly moral, then liberty, equality and fraternity will naturally flourish.
आणि जर पुरेसे लोक अशा प्रकारे खऱ्या अर्थाने नीतिमान असतील तर समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व खऱ्या अर्थाने निर्माण व्हायला लागतील.
So these are the two things that are needed.
आणि ह्या दोन गोष्टी आहेत ज्यांची गरज आहे.
A sense of common humanity.
आपण सर्व एक मानव आहोत अशा प्रकारची भावना असणं.
A sense that we all belong to the same human family.
आपण सर्व एकाच मानवी परिवाराचे सदस्य आहोत अशा प्रकारची भावना असणं.
Before we belong to any particular family, particular community, we belong to the same human family.
कोणत्याही कुटुंबाचे किंवा एखाद्या विशिष्ट जाती समूहाचे सदस्य असण्याच्या आधी आपण मानवाचे सदस्य आहोत, एक मानवाचे एक सदस्य आहोत.
Well, of course you are all Indians, so you belong to the same Indian family.
आता तुम्ही सर्व भारतीय आहात, त्यामुळे भारताच्या एका समाजाचे तुम्ही घटक आहात.
Well, I count myself as a quarter Indian.
आता मी स्वतःला पाव हिस्सा भारतीय असं समजतो.
I spend a quarter of my year in India, so I'm a quarter Indian.
मी भारतात माझ्या वर्षाचा एक चतुर्थांश हिस्सा भारतात राहतो, त्यामुळे मी स्वतःला एक चतुर्थांश बौद्ध
समजतो. One quarter मसाला.
एक वन क्वार्टर.
One quarter मसाला.
म्हणजे चौथा भाग मसाला त्यांच्यामध्ये.
One quarter मिरची.
एक पाव मिरची.
But yes, even though I'm a foreigner, well, I'm also your brother.
मी जरी परदेशी असलो तरी मी तुमचा बंधू आहे.
The whole human race, we're brothers and sisters.
तर आपण संपूर्ण मानवजात जे आहोत एकमेकांचे बंधू आणि भगिनी आहोत.
So we need to have a sense of our common humanity.
म्हणून आपल्याला एक आपण सर्व मानव आहोत अशी भावना असली पाहिजे.
And that needs to come first.
आणि ही जी गोष्ट आहे ही सर्वात पहिल्यांदा असली पाहिजे.
You need to have a common sense of your citizenship as Indians.
आपण भारतीय म्हणून सर्व समान नागरिक आहोत ह्याची भावना आपली असली पाहिजे.
That needs to come first.
आणि ही गोष्ट पहिल्यांदा समोर आली पाहिजे.
You need to have a common sense of being citizens of this great city of Mumbai.
आणि आपण या मुंबईचे नागरिक आहोत, आपण सर्व सारखे नागरिक आहोत अशी भावना असली पाहिजे.
If you have that sense of fraternity, if you practice Sheela, well then Mumbai will become a paradise.
आणि जर अशा प्रकारची आपली भावना असेल आणि आपण शीलाचरण करत असू तर मुंबई स्वर्ग होऊन जाईल.
Mumbai will become like a heaven world.
आणि मुंबई एक प्रकारचं स्वर्गीय अस्तित्व बनेल.
It'll become like वृंदावन.
ते वृंदावन बनेल.
It'll be just a delightful place to be.
आणि हे असं ठिकाण असेल जिथे राहायला प्रत्येकाला आनंद होईल.
It'll be what in Buddhism is called a pure land.
आणि बौद्ध धर्मात ज्याला शुद्ध भूमी म्हणतात.
A sukhavati.
त्याला सुखावती म्हणतात.
So instead of changing from Bombay to Mumbai, we should change from Bombay to Sukhavati.
म्हणून बॉम्बेला मुंबई बनवण्यापेक्षा बॉम्बेचं सुखावती आपण बनवलं पाहिजे.
That will happen when we all have a sense of fraternity and when we all individually practice Sheela.
आणि हे तेव्हा होईल ज्यावेळेस आपण सर्व बंधुत्वाचं आचरण करू आणि प्रत्येक जण स्वतः शीलांचं आचरण करेल.
But where are fraternity and morality to come from?
परंतु ही जी बंधुत्व आहे आणि नीतिमत्ता आहे ती कुठून येते?
This is what Babasaheb asked.
बाबासाहेब हाच प्रश्न विचारतात.
What sustains and upholds Sheela?
शीलाला कायम काय ठेवते किंवा शीलाला काय उचलून धरते?
What is it that leads us to act according to Sheela?
अशा कोणती गोष्टी आहेत की ज्यामुळे आपण शीलाचरण करू शकतो?
Well, he said it's dhamma.
बाबासाहेब म्हणतात की धम्म आहे.
He said yes, morality is crucial, but it must be a sacred morality.
ते म्हणतात की नीतिमत्ता ही महत्वाची आहे परंतु ती पवित्र नीतिमत्ता असली
पाहिजे. This is his very distinctive understanding.
आणि ही सुद्धा अतिशय विशेष अशी समज आहे.
I don't think anybody else has seen this as clearly as he has done.
आणि बाबासाहेबांनी ज्या स्पष्टतेने ही गोष्ट समजून घेतली तशी इतर कोणी घेतली असं मला वाटत नाही.
Religion underlies morality.
धर्माच्या पायाशी त्याचा पाया ही नीतिमत्ता असली पाहिजे.
So why is this?
तर असं का आहे?
Well, morality is the expression of what we believe the end and purpose of human life is about.
तर नीतिमत्ता म्हणजे मनुष्य जीवनाचं ध्येय काय आहे याच्यावर आपण जो विश्वास ठेवतो त्यातून निर्माण होते.
Morality tells us what is right and wrong.
नीतिमत्ता आपल्याला हे सांगते की चांगलं काय आणि वाईट काय.
But what is right and wrong depends upon what we believe life is for.
आपलं जीवन कशासाठी आहे ह्यावरून चांगलं काय आणि वाईट काय हे ठरतं.
It depends upon what we believe life is about.
जीवन कशासाठी आहे ह्याच्या आपल्या विश्वासावर नीतिमत्ता ठरते.
Well, let me give you an example.
आता मी आपल्याला एक उदाहरण देऊ इच्छितो.
If we believe we're born into a particular community because of our past deeds, then our duty will be to perform our caste dharma.
जर आपल्याला असं वाटत असेल, असा आपला विश्वास असेल की मी एका विशिष्ट जाती जन्माला आलो तर आपलं ध्येय होईल की त्या जातीचं कर्तव्य पालन
करणं. आणि
ह्याच्यामुळं आपली नीतिमत्ता निश्चित होईल.
That will be the basis for morality.
आणि हाच तुमच्या नीतिमत्तेचा पाया असेल.
Well, I was brought up as a Christian.
तर मी स्वतः ख्रिश्चन म्हणून जन्माला आलो.
And I have nothing against Christians.
आता ख्रिश्चन लोकांबद्दल माझ्या मनात काही विरोधी भावना नाही.
But I left Christianity because I didn't like the morality of Christianity.
परंतु मी ख्रिश्चन धर्म सोडला कारण ख्रिश्चन धर्माची नीतिमत्ता मला पसंत नाही.
When I looked at Christian history, I saw many things that had happened.
मी जेव्हा ख्रिश्चन इतिहासाकडे पाहतो तेव्हा अनेक वाईट गोष्टी घडलेल्या मी बघतो.
And I want to be quite clear, I'm not criticizing modern Christians.
मी आता अगदी स्पष्ट आहे, मला आधुनिक ख्रिश्चन लोकांवर टीका करायची नाही.
There are many very good Christians.
अनेक चांगले ख्रिश्चन लोक असतात.
But in the past, that religion used to condemn those who did not believe in Christianity.
परंतु हा असा धर्म आहे की ज्यांनी ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवला नाही अशा लोकांना ख्रिश्चन धर्माने नाकारलं.
They believed that they were an offense to God.
आणि त्यांनी हा विश्वास ठेवला की जे ख्रिश्चन नाहीत ते म्हणजे देवाचा काही अपराध करतात.
So they were burned to death.
आणि अशा लोकांना जिवंत जाळलं पाहिजे.
So that was a moral consequence of their beliefs.
आणि त्यांच्या विश्वासाचा हा एक प्रकारचा नैतिक परिणाम होता.
Well, no Christians believe that today, I'm glad to say.
आजचे कोणते ख्रिश्चन असा ह्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही.
Now, of course, these two examples I've given you are not real morality.
म्हणून हे जे दोन उदाहरण मी तुम्हाला दिले हे काही खऱ्या नीतिमत्तेची उदाहरण नाही.
Their fear of God, their fear of punishment in the future.
तर ही जी आहे देवाची भीती किंवा भविष्यात मला शिक्षा होईल ह्याच्या भीतीपोटी झालेली नीतिमत्ता आहे.
But they show the way in which we think about life, what life is for, determines what we think is right and wrong.
तर जीवनाचं ध्येय काय आहे, जीवन कशासाठी आहे ह्या विश्वासावर नीतिमत्ता काय आहे हे ठरत असते.
So we need a spiritual perspective, a religious perspective that guarantees morality.
म्हणून आपल्याला एक आध्यात्मिक दृष्टिकोन पाहिजे की ज्याच्यामुळे नीतिमत्तेची हमी आपल्याला मिळेल.
This was Babasaheb's great insight.
आणि बाबासाहेबांची ही एक महान दृष्टी होती.
Without a perspective on human life, no morality.
मानवी जीवनावरची एक विशिष्ट दृष्टीशिवाय नीतिमत्ता असू शकत नाही.
But that perspective on human life must be a perspective about the ultimate end and purpose of the individual's existence.
मानवी जीवनाचा दृष्टिकोन हा मानवी जीवनाचं श्रेष्ठ ध्येय जे आहे त्याच्याशी संबंधित असला पाहिजे.
So, let me just recapitulate where we've got to so far.
तर आतापर्यंत आपण काय ऐकलं ह्याच्याबद्दल परत एकदा उजळणी मी करून सांगू इच्छितो.
Remember, these are points that's important for you to understand so that you can explain them to other people.
तर आठवणी ठेवा की हे असे मुद्दे आहेत जे तुम्ही इतरांना स्पष्ट करून सांगू शकला पाहिजे.
Society needs morality.
समाजाला नीतिमत्तेची गरज असते.
But it needs a vision of a common humanity.
आणि समाजाला आपण एक सर्व एक मानव आहोत अशी दृष्टी पाहिजे.
Otherwise we just have the law of the jungle.
नाही तर आपल्याकडे जंगल राज सुरू होईल.
The tiger eats all the lesser animals.
वाघ जो आहे सगळ्या त्याच्यापेक्षा लहान प्राण्यांना खात सुटतो.
All the other animals try to eat each other.
आणि सगळे जे इतर प्राणी आहेत एकमेकांना खाण्याचा प्रयत्न करतात.
But the poor little mouse just runs away.
आणि हा छोटासा लहानसा उंदीर जो आहे आपला जीव घेऊन पळत राहतो.
So unless we have fraternity, unless we have Sheila, we have the law of the jungle.
आणि जोपर्यंत नीतिमत्ता नाही, जोपर्यंत बंधुत्व नाही, तोपर्यंत जंगल राज मात्र चालत राहतो.
That's a life of great suffering, a life of great oppression.
आणि हे जीवन जे आहे अतिशय दुःखाचं जीवन आहे आणि पिळवणुकीचं जीवन आहे.
And the modern world needs morality more than ever before.
आधुनिक जगाला ह्याच्यापूर्वी कधी नव्हती एवढी जास्त आवश्यकता आज आहे.
The old customs are collapsing, thank goodness.
चांगली गोष्ट ही आहे की आज जुन्या ज्या सामाजिक प्रथा आहेत त्या तुटत आहेत.
There's an increasing influence from the foreign media which is shallow and hedonistic.
हा जो आज पश्चिमी जगाचा जो प्रभाव पडत आहे प्रसार माध्यमाचा प्रभाव पडत आहे तो अतिशय वरवरचा आहे.
We can see that sort of influence in the prevalence of AIDS, for instance.
जवळपास एड्सचा जो म्हणजे वाढ होत आहे त्याच्यामधून आपण हा परिणाम पाहतोय.
There must be a morality of individual reflection.
म्हणून नीतिमत्ता ही मानवी चिंतनातून निर्माण झालेली असली पाहिजे.
A morality of free choice.
आणि ही जी नीतिमत्ता आहे ही प्रत्येकाला स्वतंत्रपणे निवडण्याची संधी असायला पाहिजे.
But it must be a sacred morality.
परंतु ही नीतिमत्ता जी आहे ही पवित्र नीतिमत्ता असली पाहिजे.
Based upon religious values.
आणि ही नीतिमत्ता धार्मिक मूल्यांवर आधारित असली पाहिजे.
So this is the way बाबासाहेब thought.
तर अशाच पद्धतीने बाबासाहेबांनी विचार केला.
Political action is good.
राजकीय कृती चांगली आहे.
सोशल ऍक्शन इज गुड.
सामाजिक कार्य सुद्धा चांगलं आहे.
द फ्रेमवर्क ऑफ लॉ इज इम्पॉर्टंट.
न्यायाची जी रचना आहे ती आवश्यक आहे महत्वाची.
बट इट्स नॉट इनफ.
परंतु एवढंच पुरेसं नाही.
द नीड्स टू बी अ रिलिजियस बेसिस टू सोसायटी.
इथे समाजाला धर्माचा पाया आवश्यक आहे.
So the question came, which religion to choose?
आता प्रश्न निर्माण होतो की कोणता धर्म निवडला पाहिजे.
Of course we know that Babasaheb was very strongly attracted to the Buddha Dhamma from very early on in his life.
निश्चित तुम्हाला माहित आहे की बाबासाहेब बुद्ध धम्माकडे त्यांच्या बालपणापासूनच आकर्षित झाले होते.
But nonetheless he thought very very carefully indeed before he converted.
परंतु धर्मांतर करण्यापूर्वी बाबासाहेबांनी अतिशय सखोल आणि काळजीपूर्वक विचार केला.
He knew his choice would have an enormous influence on the world.
आणि त्यांना माहित होतं की जी निवड ते करणार आहे त्याचा जगावर फार मोठा परिणाम होणार आहे.
So he took his time and he chose very carefully.
त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्याला पाहिजे तेवढी वेळ घेतली आणि काळजीपूर्वक निवड केली.
I don't think any great world leaders ever made this choice before.
आणि मला वाटतं की कोणत्याही महान ऐतिहासिक नेत्याने अशा प्रकारची निवड केलेली असेल.
Nobody has made that choice after such careful thought and study.
एवढा काळजीपूर्वक विचार करून अभ्यास करून अगदी कुणीही अशी निवड केलेली नाही.
We know that Babasaheb read widely in all world religions.
आणि आपणास माहित आहे की बाबासाहेबांनी संपूर्ण जगातील धर्मांचा सखोल अभ्यास केला होता.
He knew that it had to be one of the great world religions.
त्यांना हे माहित होतं की त्यांना पाहिजे असलेला धर्म हा जगातील महान धर्म असला पाहिजे.
He knew that it wasn't possible to establish a new religion.
त्यांना हे माहित होतं की नवीन धर्माची स्थापना आपण करू शकत नाही.
But I think that people today need to consider this.
आणि मला वाटतं की आज लोकांनी ह्याचा विचार केला पाहिजे.
I've heard that some people are thinking of setting up their own religion.
आणि असं ऐकलंय की काही लोक आपण आपला नवीन धर्म सुरू करायचा असा विचार करतात.
But that just won't work anymore.
परंतु ही गोष्ट काही आता चालू शकत नाही.
Religion needs the sanctity of history.
धर्माला इतिहासाचं पवित्र्य पाहिजे असतं.
Otherwise people will just drift from one religion to another.
असं जर नसेल तर लोक एका धर्मातून दुसऱ्या धर्माकडे जात राहतात.
So there's no point in establishing a new religion.
म्हणून नवीन धर्म स्थापन करण्यात मध्ये काही अर्थ नाही.
Babasaheb said the age of the Mahatmas has passed.
बाबासाहेब म्हणतात की महात्म्यांचं जग आता गेलं.
He said that it was necessary to find the religion amongst the old religions.
म्हणून जे जुने धर्म आहेत त्याच्यामधूनच चांगला धर्म आपण निवडला पाहिजे.
And he set up certain criteria.
आणि बाबासाहेबांनी यासाठी काही विशिष्ट असे लक्षणे शोधून काढली.
He said that the religion for the modern world must have three features.
बाबासाहेब म्हणतात की आधुनिक जगाच्या धर्माचे तीन निकष असले पाहिजे.
First of all, it must accord with science.
पहिली गोष्ट म्हणजे आधुनिक धर्म हा विज्ञानाशी सुसंगत असला पाहिजे.
Secondly, it must recognize the fundamental tenets of liberty, equality and fraternity.
दुसरी गोष्ट म्हणजे धर्माने समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या मूलभूत गोष्टींना स्वीकारलं पाहिजे.
And thirdly, it should not sanctify and ennoble poverty.
आणि तिसरी गोष्ट आहे म्हणजे धर्माने गरिबीचं उदात्तीकरण करता कामा नये.
So I want to just briefly look at these three.
तर मी अगदी संक्षेपाने या तीन गोष्टी आपण सांगू इच्छितो.
And remember, it's important for you to understand this because you're going to need to explain it to other people.
आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण हे समजून घ्यायला पाहिजे कारण इतरांना आपल्याला अधिक स्पष्टपणे सांगता आलं.
This is your task after this talk is over.
हे प्रवचन संपल्यानंतर हे तुमचं काम सुरू होतं हे सांगणं.
You need to be able to persuade other people of the importance of conversion to Buddhism.
तर तुम्हाला इतरांना बौद्ध धर्माचं महत्त्व समजून सांगण्यासाठी याचा उपयोग होईल.
So first of all, the new religion must accord with science.
So pehli gosht aahe ki navin dharma jo kunta asel to vidyanashi susangat asla paije.
And by science we don't just mean science in the sense of new discoveries in chemistry, biology, and cosmology, and so on.
तर विज्ञान याचा अर्थ जे नवीन आधुनिक विज्ञान निर्माण होतं याचा अशी त्याचा असं नाही जसं जीवशास्त्र आहे भौतिक शास्त्र आहे किंवा वगैरे.
We could even say that what Baba Sahib meant was it shouldn't contradict reason.
बाबा साहेबांचा इथे विज्ञानाचा अर्थ आहे की त्याने तर्कसंगत असलं पाहिजे त्याने विरुद्ध असता कामा नये.
I know this is again one of the reasons why I left the religion I was brought up in.
आणि हे कारण आहे की माझा जुना धर्म मी का सोडला.
In that religion traditionally it was taught that the world was created in 7 days.
त्या धर्मामध्ये सांगितलं जात होतं की हे जग जे आहे ते 7 दिवसात निर्माण केलं गेलं.
God started on Monday.
देवाने सोमवारी सुरुवात केली.
And he created the heaven and the earth.
सोमवारी त्यांनी पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण केला.
And then on Tuesday he created something else.
आणि मंगळवारी त्याने दुसरं काय निर्माण केलं.
He was very systematic. He went through his list and he ticked them all off.
आणि फार सिस्टमॅटिक काम देवाने केलं. आपली लिस्ट पाहायचे काम झालं की टिक करायचं.
And then on Sunday आराम.
आणि मग रविवारी आराम केला.
So they believe that God created the world in 7 days.
म्हणून असा विश्वास ठेवला जातो तिथे की देवाने 7 दिवसात हे विश्व बनवलं.
But we know that that's not true.
आणि आपल्याला हे माहित आहे की ही गोष्ट खरी नाही.
It took billions of years for the world to come into existence.
हे जग अस्तित्वात येण्यासाठी अरबो खरबो वर्ष लागली.
Modern science has discovered roughly when this present universe came into existence.
आणि आधुनिक विज्ञानाने हे शोधून काढलंय की हे सध्याचं जे विश्व आहे ते कधी निर्माण झालं.
I can't remember how long it is, but it's a lot more than 7 days.
आता किती वर्ष लागले मला आठवत नाही पण या 7 दिवसापेक्षा मात्र खूप जास्त आहे.
So well, you can't believe that when it contradicts scientific discovery.
ज्यावेळी धर्म अशा विज्ञानाशी विसंगत गोष्टी सांगतो त्यावेळेस आपण त्यावर विश्वास ठेवू शकत नाही.
So religion shouldn't say things about the world, the way the world is, that proper research and proper thinking shows not to be true.
तर धर्माने अशा गोष्टी सांगता कामा नये ज्यामुळे ज्या गोष्टी ज्या आधुनिक संशोधनाने नाकारल्या जाऊ शकतात.
We know so much about the world now that people didn't know in the past.
तर इतिहासामध्ये लोकांना ज्या गोष्टी माहित नव्हत्या तेवढ्या जास्त गोष्टी आज आपल्याला माहित आहेत जगाबद्दल.
And we can't accept what contradicts that.
आणि ह्याच्याशी विसंगत असलेल्या गोष्टींना आपण स्वीकारू शकत नाही.
Well, it's a bit like when I was a child, I used to believe in Father Christmas.
आता जेव्हा मी लहान मुलगा होतो त्यावेळेस मी फादर क्रिसमसवर विश्वास ठेवायचो.
आई डोंट नो व्हेदर यू नो अबाउट फादर क्रिसमस हियर.
आता इथे फादर क्रिसमस बद्दल तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित.
डू यू हॅव फादर क्रिसमस?
इथे आहे का फादर क्रिसमस?
वेल, एट क्रिसमस टाइम, एट दिस टाइम ऑफ द इयर, वी यूज्ड टू बिलीव दैट दिस ओल्ड मॅन वुड कम डाउन द चिमनी इनटू द हाउस अँड गिव प्रेझेंट्स टू ऑल द चिल्ड्रन.
तर असा ख्रिश्चन धर्मामध्ये विश्वास ठेवला जातो की क्रिसमसच्या दिवशी तुमच्या घराच्या चिमणीमधून फादर क्रिसमस येतो आणि तुम्हाला भेट वस्तू देऊन जातो.
यू पुट युअर सॉक्स एट द एंड ऑफ युअर बेड.
तर तुम्ही आपला पायमोजा आपल्या बेडाच्या आपल्या बेडच्या जवळ ठेवता.
सो ऑन द 24th ऑफ डिसेंबर यू पुट युअर सॉक एट द एंड ऑफ युअर बेड अँड यू गो टू स्लीप.
आणि
24th of December.
24 डिसेंबरच्या रात्री आपल्या बिछाण्याच्या बाजूला तुम्ही आपला पायमोजा अडकवून ठेवता आणि झोपता.
And then when you wake up on the 25th of December, you immediately go to the end of your bed.
आणि ज्यावेळेस 25 डिसेंबरला तुम्ही झोपून उठता त्यावेळेस आपल्या बेडच्या बाजूला जाऊन बघता.
And there your sock was full of things.
आणि तुमचा जो पायमोजा आहे त्याच्यामध्ये खूप काही तुमच्या भेटवस्तू ठेवलेल्या असतात.
All sorts of sweets, all sorts of toys would be in your sock.
आणि तुमच्या त्या मोज्यामध्ये अनेक प्रकारचे चॉकलेट किंवा गोड पदार्थ जे आहेत ते असतात.
So, well, Father Christmas has brought these.
आता फादर क्रिसमसने येऊन त्या भेटवस्तू तुम्हाला देऊन गेल्या.
So, of course, we believed in Father Christmas.
आणि लहान असताना आम्ही फादर क्रिसमसवर विश्वास ठेवायचो.
Because there was the evidence every morning.
कारण दर क्रिसमसच्या 25 तारखेला आम्हाला पुरावा मिळायचा.
Well, I went on believing in Father Christmas till I was 5 or 6.
आता वर्षाच्या 5व्या 6व्या वर्षापर्यंत मी फादर क्रिसमसवर विश्वास ठेवत चाललो.
But of course, I always wanted to try to see Father Christmas.
परंतु मला नेहमी इच्छा असायची की मला फादर क्रिसमस दिसायलाच पाहिजे.
So when I was 6, I managed to keep awake all night.
आता जेव्हा मी 6 वर्षाचा होतो त्यावेळेस मी रात्रभर जागण्याचा प्रयत्न केला.
And sure enough, in the middle of the night, I saw somebody come in.
आता बरोबर मध्यरात्री मी पाहिलं कोणीतरी माझ्या रूम मध्ये येत आहे.
And I saw that person go to the end of my bed.
आणि त्या माणसाला मी माझ्या बेडच्या जवळ जाताना पाहिलं.
So I thought, ha, Father Christmas has come.
मला वाटलं बाप रे फादर क्रिसमस आले आता.
So I sat up in my bed and said, hello, Father Christmas.
आता मी बेडवर उठून बसलो आणि म्हटलं की फादर क्रिसमस हॅलो.
And I realized it was my own father.
आणि मी म्हटलं की माझ्याच फादर होते वडील.
All time Father Christmas was just my own father.
आता मी ज्याला इतके वर्ष फादर क्रिसमस समजायचं होते माझेच फादर होते.
So from then on I couldn't believe in Father Christmas.
आणि तेव्हापासून फादर क्रिसमसवर मी विश्वास ठेवू शकत नाही.
Because I'd seen who Father Christmas really was.
कारण मी पाहिलं होतं की फादर क्रिसमस म्हणजे खरोखर कोण आहे.
So modern science is like that.
तर आधुनिक विज्ञान असं आहे.
We've woken up in the middle of the night and we've seen what's really happening.
तर जणू काही आपण मध्यरात्री उठलो आणि जगात काय घडत आहे आपल्या डोळ्यांनी आपण पाहिलं.
What we thought was some god we find is molecules and atoms and chemicals and so on.
जर जिथे देव आहे असं आपण पाहत होतो त्या ठिकाणी आपण अणू रेणू पाहतो आहे आणि अशा वैज्ञानिक गोष्टी पाहतो.
What we thought was god's miracle is just something scientific.
आपण ज्याला देवाची किमया म्हणत होतो ती काहीतरी विज्ञानाची वैज्ञानिक गोष्ट आहे हे आपण पाहतोय.
So religion should not teach us superstition.
म्हणून धर्माने अंधश्रद्धा शिकवता कामा नये.
It shouldn't teach us things that just aren't in accordance with evidence.
अशा गोष्टी धर्माने शिकवता कामा नये ज्याचा पुरावा दिला जाऊ शकत
नाही. Very, very important in the modern world.
म्हणून आधुनिक जगामध्ये ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे.
Who, what modern person is going to convert to a religion that teaches them superstition?
आधुनिक जगामध्ये आता कोणता माणूस त्या धर्मामध्ये जाईल ज्या धर्मामध्ये अंधश्रद्धा शिकवली जाते.
But superstition isn't going to help anybody to live a moral life.
आधुनिक जीवन जगण्यासाठी अंधश्रद्धा कोणाला मदत करू शकत नाही.
It's just going to give them dog morality.
आणि ही कुत्र्याची नीतिमत्ता सुद्धा कोणी स्वीकारू शकत नाही.
So they need to get away from superstition.
म्हणून या अंधश्रद्धांपासून आपल्याला दूर जायला पाहिजे.
And if we want to convert people, we need to give them a religion that they can believe in.
आणि जर लोकांना धर्मांतर करायला तुम्हाला सांगायचं असेल ज्यावर लोक विश्वास ठेवू शकतात असा धर्म तुम्ही दिला पाहिजे.
Well, the Buddha Dhamma essentially does not contradict science.
म्हणून बौद्ध धर्म मूलतः विज्ञानाशी विसंगत नाही.
Of course, the Buddha Dhamma was taught in the past. It was taught in the past.
निश्चितच बौद्ध धर्म इतिहासामध्ये शिकवला गेला.
It was taught in societies where there were all sorts of myths and legends.
अशा वेळेस अशा समाजामध्ये बौद्ध धर्म शिकवला गेला ज्यावेळेस अनेक काही पुराण कथा आणि गुढ अशा कथा होत्या.
So sometimes it talks the language of those myths and legends.
आणि म्हणून कधी कधी बौद्ध धर्म अशा प्रकारच्या गुढ किंवा मिथकांच्या स्वरूपात बोलतो.
But the essence of the Buddha Dhamma has nothing to do with those myths and legends.
म्हणून परंतु बौद्ध धर्माचा सार जो आहे हा अशा पुराण कथांच्या मध्ये नाही.
We can see them as symbolic, as parables, as ways of telling a truth.
आपण सत्य सांगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती प्रतीक किंवा चिन्ह म्हणून त्याच्याकडे पाहू शकतो.
Or we can just get rid of them.
किंवा आपण त्यांना बाजूला ठेवू शकतो.
Of course, some Buddhists are very superstitious.
निश्चितच काही बौद्ध फार अंधश्रद्धाळू असतात.
I remember going to Myanmar, to Burma, and seeing some of the people there.
मी म्यानमारला गेलो बर्मामध्ये आणि तिथे मी काही लोकांना पाहिलं.
And I saw at one temple that the ladies were bathing the head of the Buddha.
मी एका विहारात पाहिलं की काही महिला बुद्धाच्या डोक्यावर डोक्यावरून आंघोळ घालत होत्या.
They were getting water and pouring it over the head of the Buddha.
ते त्या पाणी घ्यायचे आणि बुद्धाच्या डोक्यावर टाकायचे.
So I was asking, well, what are they doing?
आणि मी विचारत होतो की त्या काय करतायत.
And somebody said, well, they believe that if they do that they will get children.
आणि ते म्हणतात की ह्या स्त्रिया हे बुद्धाच्या डोक्यावर पाणी यासाठी टाकत आहेत कारण बुद्धाच्या डोक्यावर पाणी टाकल्यामुळे आपल्याला मुलं होतात असा त्यांचा विश्वास आहे.
But that's not Buddhism.
हा बौद्ध धर्म नाही.
That's superstition.
ही अंधश्रद्धा आहे.
And well, that won't help get children.
आणि ह्याच्यामुळे काही मुलं होण्यासाठी मदत होणार नाही.
But yes, these things will come. These things will be there even in amongst Buddhists.
तर अशा प्रकारचे अंधश्रद्धा कदाचित बौद्धांमध्ये सुद्धा निर्माण होऊ शकतात.
But that's not really following the Buddha.
परंतु बौद्ध धर्माचं आचरण या गोष्टींनी करतो असं होत नाही.
The Buddha teaches pratitya samuppada.
बुद्ध प्रतिज्ञा समुत्पाद शिकवतात.
Things arise in dependence on conditions.
सर्व गोष्टी ज्या आहेत या संस्कारांमधून निर्माण होतात.
Everything that happens happens because of causes and conditions.
प्रत्येक गोष्ट जी घडते तिला काही कारण असतं तिच्या मागे काही परिस्थिती असते.
And we can study those causes and conditions and see what follows from them.
आणि आपण ह्या जे कारण आहे किंवा परिस्थिती आहे त्याचा अभ्यास करून ती कशातून निर्माण झालं हे सांगू शकतो.
This is the basic principle of science.
आणि हेच विज्ञानाचं मूलभूत तत्व आहे.
So Buddhism does not conflict with science. Buddhism does not conflict with reason.
म्हणून बौद्ध धर्म हा तर्काशी किंवा विज्ञानाशी विसंगत नाही.
So for that reason Buddhism is the religion for the modern world.
आणि ह्या अर्थाने बौद्ध धर्म हा आधुनिक जगाचा धर्म आहे.
Then secondly, Baba Sahib says, the new religion must recognize the fundamental tenets of liberty, equality and fraternity.
नंतर बाबा साहेब सांगतात की समता स्वातंत्र्य बंधुत्व हे ज्या मूलभूत मानवी गोष्टी आहेत ह्याला धर्माने मान्यता दिली पाहिजे.
The modern world can't accept anything but democracy.
आधुनिक जगामध्ये लोकशाहीच्या व्यतिरिक्त दुसरं काही स्वीकारलं जाऊ शकत नाही.
द मॉडर्न मॅन अँड वुमन वॉन्ट्स डेमोक्रेसी.
आधुनिक स्त्री आणि पुरुषाला लोकशाही पाहिजे.
दे एक्सपेक्ट टू रूल देअर ओन लाइव्स.
आपल्या स्वतःच्या जीवनावर नियंत्रण ठेवण्याची ती अपेक्षा ठेवतात.
दे वॉन्ट्स टू बी फ्री टू लिव्ह देअर ओन लाइव्स.
आपलं स्वतःचं जीवन जगण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य पाहिजे.
दे आर नॉट गोइंग टू बी पॉस्ड अराउंड.
त्यांना इतरांनी आपल्यावर अधिकार गाजवावा आज हे आवडत नाही.
दे आर नॉट जस्ट गोइंग टू एक्सेप्ट व्हॉट दे आर टोल्ड बाय द बिग मॅन.
कोणत्या तरी मोठ्या माणसाने काय करावं हे सांगावं हे त्यांना आवडत नाही.
ऑल्दो इन इंडिया दॅट्स स्टिल अ व्हेरी स्ट्रॉंग टेंडन्सी.
जरी भारतात अजूनही ही प्रवृत्ती अधिक जास्त आहे.
There's still a strong tendency to look to the big man.
अजूनही भारतामध्ये ही प्रवृत्ती आहे की आपण मोठ्या माणसाने काही आपल्याला सांगावं असं पाहिलं जातं.
But still in India today people do expect democracy.
परंतु भारतात सुद्धा आज लोक लोकशाहीला महत्व देतात.
So this is what Buddhism addresses itself to.
आणि म्हणून बौद्ध धम्म ह्याच गोष्टीला सांगतो.
Buddhism addresses the individual.
बौद्ध धम्म व्यक्तीला निर्देश करतो.
It sees each individual as precious.
बौद्ध धर्म म्हणतो की प्रत्येक माणूस मूल्यवान आहे.
It says that each and every one of us can become a Buddha.
बौद्ध धर्म म्हणतो की आपल्यापैकी प्रत्येक जण बुद्ध होऊ शकतो.
We're all the same in that respect.
आणि ह्या अर्थाने आपण सगळे समान आहोत.
We're all equal in that we can equally become Buddhas.
आपण सर्व समान आहोत या अर्थाने की आपण सगळे बुद्ध होऊ शकतो.
So Buddhism is founded on the principle of equality.
म्हणून बुद्ध धर्म हा समतेच्या तत्वावर आधारित आहे.
It's founded on the principle of equality of potential.
बौद्ध धर्म हा आपल्या सर्वांच्या क्षमतेच्या समतेवर तो अवलंबून आहे.
And equality is the foundation of liberty and fraternity.
आणि समता ही बंधुत्व आणि स्वातंत्र्याचा पाया आहे.
Because each individual has this infinite potential to become a Buddha, then he should not be coerced.
म्हणून प्रत्येक माणसामध्ये बुद्धत्वाची प्रचंड क्षमता असल्यामुळं त्याच्यावर आपण दडपण आणू शकत नाही.
Each individual should take responsibility for him or herself.
प्रत्येक माणसाने स्वतःची जबाबदारी घेतली पाहिजे.
So that means we should observe liberty.
आणि याचा अर्थ आपण स्वातंत्र्याचं पालन केलं पाहिजे.
Because we've all got the potential for Buddhahood, we're part of the same human family.
आपण बुद्धत्वाची आपल्यामध्ये क्षमता प्रत्येकामध्ये असल्यामुळं आपण सर्व एक सारखेच मानव आहोत. मानव समाजाचे घटक आहोत.
आय हॅव पोटेन्शियल फॉर बुद्ध.
माझ्यामध्ये बुद्धत्वाची क्षमता.
ईच ऑफ यू हॅज द पोटेन्शियल फॉर बुद्ध.
तुमच्यापैकी प्रत्येकामध्ये बुद्धत्वाची क्षमता आहे.
सो वी आर ब्रदर्स एंड सिस्टर्स इन द धम्मा.
आणि म्हणून आपण धम्मातील बंधू आणि भगिनी आहोत.
सो द धम्मा युनाइट्स अस, इट मेक्स अस इक्वल.
म्हणून धम्म आपल्याला एक ठेवतो, आपल्याला समान बनवतो.
इट इट रेकग्नायझेस आवर फ्रीडम टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर आवर ओन लाइव्स.
आणि आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घेण्याचं स्वातंत्र्य बौद्ध धम्म आपल्याला शिकवतो.
द बुद्ध वॉज कम्प्लीटली अगेन्स्ट कास्ट.
बुद्ध पूर्णतः जातीच्या विरुद्ध होते.
He deliberately formed his order on a casteless basis.
बुद्धाने आपला संघ जो आहे हा जातीविहीन तत्वावर निर्माण केला.
He said that when people joined the order, they left behind their old identity.
बुद्ध म्हणतात की जेव्हा लोक माझ्या संघात दाखल होतात तेव्हा आपली जुनी ओळख ते विसरतात.
Just as all the rivers lose their identity when they go into the ocean.
जणू जशी प्रत्येक नदी जेव्हा समुद्रात जाते तेव्हा आपलं नाव आपली ओळख हरवून जाते तशा प्रकारे.
It doesn't matter whether it's the Ganges, it doesn't matter whether it's the Thames in England.
आता ती इंग्लंडची थेम्स नदी असो किंवा भारतातली गंगा नदी असो समुद्रात जाते.
When the water goes into the ocean, it's just the ocean's water.
जेव्हा ही नदी समुद्रात जाते त्यावेळेस ते समुद्राचं पाणी होतं.
So when we join the Sangha, when we become Buddhists, we leave behind our old identity.
म्हणून जेव्हा आपण संघात दाखल होतो त्यावेळेस आपण जेव्हा आपण बौद्ध होतो त्यावेळेस आपली जुनी ओळख आपण विसरून जातो.
We're just sons and daughters of the Buddha.
आपण केवळ बुद्धाचे मुलगा किंवा मुलगी असतो.
So the Buddha Dhamma is founded upon liberty, equality and fraternity.
म्हणून बुद्ध धर्म हा समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या आधारावर निर्माण झालेला
आहे. That's why it's the religion for the modern world.
आणि ह्यासाठी बौद्ध धर्म हा आधुनिक जगाचा धर्म आहे.
Then thirdly, Baba Sahib said the new religion should not sanctify and ennoble poverty.
तिसरी गोष्ट बाबा साहेब सांगतात की धर्माने गरिबीचं उदात्तीकरण करू नये किंवा त्याचं पावित्रीकरण करू नये.
Few nowadays will accept that sort of idea, the idea that poverty is a good thing.
आता ही गोष्ट आता फारच कमी लोक कदाचित स्वीकारतील की गरिबी म्हणजे चांगली गोष्ट आहे.
Particularly people won't say, oh, because they're poor, that's because of their past karma.
आता असं कोणी म्हणणार नाही की हा गरीब आहे कारण याचं मागच्या जन्मातलं कर्म असं होतं.
People now demand social and economic justice.
लोकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय पाहिजे.
Yes, Buddhism does value voluntary poverty.
जर तुम्ही स्वतःहून गरिबीत राहायची इच्छा तुमची असेल तर बौद्ध धम्म त्याला मदत करेल.
It is value the life of the bhikshu, the life of the anagarika.
अनागारिकाचं जीवन भिक्षूचं जीवन ह्याला बौद्ध धम्मामध्ये महत्व आहे.
But it does not believe in poverty as a sign of divine punishment.
परंतु गरिबी म्हणजे तुम्ही एखादी तुम्हाला दैवी सजा होत आहे शिक्षा झालेली आहे अशा तऱ्हेचं गरिबीचं कारण नाही कारण आहे असं बुद्ध धम्म मानत नाही.
It doesn't teach that wealth in itself is a bad thing.
आणि बुद्ध धम्म संपत्ती ही वाईट गोष्ट आहे असं मानत नाही.
It says that it's attachment and craving that are the problem, not wealth.
बुद्ध धम्म म्हणतो की ह्या संपत्ती बद्दलची आसक्ती ही समस्या आहे संपत्ती ही स्वतः समस्या नाही.
So these are the reasons why Baba Sahib chose the Buddha Dhamma.
आणि ह्याच कारणामुळे बाबा साहेबांनी बुद्ध धम्माची निवड केली.
The Buddha Dhamma does not contradict science and reason.
बुद्ध धम्म विज्ञानाशी विसंगत नाही तर्काशी विसंगत नाही.
The Buddha Dhamma is founded upon and supports liberty, equality and fraternity.
बुद्ध धम्म समता स्वातंत्र्य बंधुत्वावर आधारित आहे.
And the Buddha Dhamma does not condemn some people to poverty and oppression.
आणि बौद्ध धम्माने बौद्ध धम्मात काही लोकांनी गरीबच राहिलं पाहिजे अशा प्रकारचं सांगितलं जात नाही.
He chose Buddhism because it fulfilled his criteria for the religion for the modern world.
त्यांनी बौद्ध धर्माची निवड केली कारण आधुनिक जगाचे जे निकष आहे त्याला बौद्ध धर्म खरा उतरतो.
So Buddhism is the religion for the modern world.
म्हणून बौद्ध धर्म हा आधुनिक जगाचा धर्म आहे.
It's the religion for the modern man and woman.
हा आधुनिक स्त्री पुरुषाचा धर्म आहे.
It's not just for us who are already Buddhists.
जे आधीच बौद्ध झालेले आहेत केवळ त्यांच्यासाठीच हा नाही.
It's not just for India.
हा केवळ भारतासाठीच नाही.
It's for the whole world.
हा संपूर्ण जगासाठी आहे.
And Baba Sahib saw the need for a worldwide Buddhist mission.
आणि म्हणून बाबासाहेबांनी जागतिक बौद्ध मिशनची गरज लक्षात घेतली होती.
He saw that it was important that the Buddha Dhamma was spread throughout the world.
बाबासाहेबांना हे माहित होतं की संपूर्ण जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार होणं आवश्यक आहे.
So I hope you've grasped my argument.
आणि मला आशा आहे की माझा जो विचार आहे तुम्ही समजून घेतला असेल.
I hope you've got my point.
आणि मला आशा आहे की मला जे म्हणायचं आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल.
I hope you're able to argue this for yourselves.
आणि मला आशा आहे की तुम्ही स्वतः ही जी गोष्ट आहे इतरांना स्पष्ट करून सांगू शकाल.
Because this message needs to be got across.
कारण हा संदेश पोहोचवणं लोकांपर्यंत आवश्यक आहे.
All those who consider themselves followers of Dr. Ambedkar need to understand the importance of the Buddha Dhamma.
जे कोणी स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी समजतात त्यांनी धम्माचं महत्व समजणं आवश्यक आहे.
If they don't understand the importance of the Buddha Dhamma for Baba Sahib, they won't convert.
जर बाबा साहेबांनी धर्मांतर का केलं याचं महत्व त्यांना लक्षात आलं नाही तर ते धर्मांतर करणार नाही.
How are they going to understand that importance?
आणि हे महत्व ते कसं समजतील?
Because you tell them.
कारण तुम्ही त्यांना सांगता.
Nobody else is going to tell them.
इतर कोणी त्यांना सांगणार नाही.
It's only the present Buddhists.
सध्याचे जे बौद्ध आहेत तेच सांगू शकतात.
And I think this is the main message we need to get across.
आणि मला वाटते की हा प्रमुख संदेश आहे जो आपण पोहोचवला पाहिजे.
Why Baba Sahib converted?
बाबा साहेब त्यांनी धर्मांतर का केलं?
Why he considered that the Buddha Dhamma was essential for a just society.
त्यांनी ही गोष्ट का असा विचार केला की आधुनिक न्याय समाजासाठी बौद्ध धम्माची आवश्यकता आहे?
How the Buddha Dhamma is the basis for Shila and Bandhutva.
बौद्ध धम्म हा नीतिमत्ता किंवा शील आणि बंधुत्वाचा आधार कसा काय पाया कसा आहे.
And why the Buddha Dhamma itself is the right religion for the modern world.
आणि बुद्ध धम्म हा आधुनिक जगासाठी योग्य धर्म कसा काय आहे.
So please try to get this message across.
म्हणून कृपया हा संदेश आपण इतरांपर्यंत पोहोचवा.
Those of you who can write about it.
जर आपल्यापैकी जर लिहू शकत असतील कोणी ह्याच्याबद्दल लिहा.
Those of you who got friends who don't understand this, please tell them.
जर आपल्या काही मित्रांना ही गोष्ट माहित नसेल समजत नसेल त्यांना आपण समजावून सांगा.
Unless we can persuade people of this, the message will not go any further.
जोपर्यंत लोकांना ही गोष्ट आपण पटवून सांगत नाही तोपर्यंत आपला संदेश इतरांपर्यंत जाऊ शकत.
It's the great tragedy of our times that Baba Sahib died 6 weeks after the conversion.
तर आपल्या ह्या काळाची अतिशय वाईट अशी दुर्घटना आहे की बाबासाहेब आपल्या धर्मांतराच्या 6 आठवड्यांनी आपल्या मधून निघून गेले.
इफ ही लिव्ड ही वुड हैव बीन एबल टू कन्व्हिन्स पीपल.
जर बाबासाहेब जगले असते तर इथे स्वतः इतरांना ही गोष्ट समजावून सांगू शकले.
ही हॅज द ऑथॉरिटी, द मॉरल ऑथॉरिटी, अँड ही हॅज द पर्सुएसिव्ह पॉवर.
बाबासाहेबांकडे अशा प्रकारची नैतिक अधिकार त्यांच्याकडे होता आणि समजावून सांगण्याची प्रचंड क्षमता होती.
पीपल वुड लिसन टू हिम.
लोक त्यांना ऐकत होते.
बट ही डाइड.
परंतु ते आपल्यामध्ये नाही.
इट्स अ ग्रेट ट्रॅजेडी ऑफ आवर टाइम्स.
आणि आपल्या या काळाची ही फार दुःखद अशी गोष्ट आहे.
व्हॉट वुड इंडिया बी लाइक टुडे इफ बाबासाहेब हॅड लिव्ह जस्ट फॉर अनदर 5 इयर्स.
आणि बाबासाहेब जर आणखी 5 वर्ष जगले असते तर भारताची अवस्था आज किती चांगली असते.
आय गॅरंटी इंडिया वुड बी द लीडिंग नेशन ऑफ दिस अर्थ.
मला खात्री आहे की आज भारत जगाचा नेतृत्व करणारा देश असता.
बाबासाहेब वुड हॅव मेड इंडिया इनटू द ग्रेटेस्ट कंट्री ऑन दिस प्लॅनेट.
ह्या ग्रहावर भारताला बाबासाहेबांनी सर्वात श्रेष्ठ देश बनवला असता.
व्हॉट बाबासाहेब सेड जॉर्ज बुश वुड हॅव लिसन्ड टू.
आज बाबासाहेब जे काही सांगितले असते ते जॉर्ज बुशला ऐकावं लागलं असतं.
What Baba Sahib said, Tony Blair would have listened to.
Baba Sahib je sangta te Tony Blair la aikava lagla asta.
If Baba Sahib had said, go away from Iraq, George Bush would have gone.
Jar Baba Sahib bhatle aste ki Iraq madun bahar ja, George Bush gela asta.
Baba Sahib would have made India into a country that had the moral authority to lead the world.
Baba Sahibani Bharatala ek naitik adhikar aslela desh banavla asta jane jagacha netrutva kele asta.
But that opportunity was lost.
Parantu hi sandhi matra apan gamavun basla.
And in the last 49 years we've done something but we haven't been able to achieve Baba Sahib's vision.
आता गेल्या 49 वर्षांमध्ये आपण काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु बाबासाहेबांची दृष्टी आपण परिपूर्ण करू शकलो नाही. परंतु आपण हे काम सोडायला नको.
वी मस्टंट गिव्ह अप ऑन बाबासाहेब्स विजन.
बाबासाहेबांची दृष्टी आपण अर्ध्यातच टाकून द्यायला नको.
इट कॅन स्टिल बी अचीव्ह.
ही दृष्टी अजूनही पूर्णतेकडे नेली जाऊ शकते.
ऑल इज नॉट लॉस्ट.
सगळं काही अजून गेलेलं नाही.
व्हॉट बाबासाहेब कॅन्ट डू बिकॉज ही इज नो मोर, वी कॅन डू.
बाबासाहेब भयात नसल्यामुळे जे करू शकले नाही ते आपण करू शकतो.
Not one of us is a fraction of Baba Sahib.
Baba Sahib apan ek ek jan Baba Sahibancha ek ansha suddha nahi.
He was a lion of men.
Baba Sahib manushyan madhil sinha hote.
But still united we can do his work.
Parantu ek jar apan rahilo tar apan tyancha kaam karu shakto.
Nothing can stop us if we have that conviction.
Jar apla ha drudh vishwas asel tar aplyala koni thambavu shakat nahi.
But we need to convince people the conversion to Buddhism is important.
परंतु आपणास लोकांना हे पटवून सांगितलं पाहिजे की धर्मांतर हे अतिशय महत्वाचं आहे.
And this is up to you as well as to me.
आणि ही गोष्ट जशी तुमच्यासाठी महत्वाची आहे तशी माझ्यासाठी पण आहे.
So I've given you your ammunition.
म्हणून मी तुम्हाला तुमचा बारूदखाना दिलाय.
Please take what I've said, think about it.
मी जे काही म्हटलंय ते आपण घेऊन जा, त्याच्यावर विचार करा.
And then go out and conquer with the dhamma.
Ani bahir ja ani dhammane vijay prapt kara.
The dhamma vijaya is the greatest conquest.
Dhamma vijay ha sarvat motha vijay hai.
So I've given you your ammunition, go out and fire it.
Tumhi tumhala ha barud khana dilay, ja ani tacha upyog kara.
You must teach people why it's important that the world practices the dhamma.
आपण लोकांना हे शिकवलं पाहिजे की ह्या जगामध्ये धम्माचं आचरण करणं का महत्वाचं आहे.
So this is our task.
तर हे आपलं ध्येय आहे.
Let's commit ourselves to completing it.
तर आपण स्वतःला प्रतिज्ञाबद्ध करूया हे ध्येय पूर्ण करण्यासाठी.
जय भीम.
जय भीम.